चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 6 जून 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरातील बाजारपेठेत मागणी खूपच कमी होती। महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला। रिसेल रेट S30 साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3,155 रुपये ते 3,220 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,171 रुपये ते 3,181 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,200 रुपये ते 3,220 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला।